तुझ्या वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवा।